आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कौस्तुभाक्ते तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 155व्या जयंती निमतान आयज पुराय देश महात्मा गांधीजींक आर्गां ओंपता. त्या निमतान देशभरांत वेगवेगळ्या कार्यावळींचें आयोजन केलां. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत राजघाटार बापूजींच्या समाधीथळार आयज सकाळी सर्वधर्म प्रार्थना सभेचें आयोजन केलां. तशेंच आदले प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्रीजींच्या जयंती दिसा निमतानूय आयज पुराय देश तांकां आर्गां ओंपता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी लोकांक सत्य अहिंसा मोग हे महात्मा गांधींचे विचार आपणायत असो उलो मारला. लोकांनी सदांच देश आनी समाजाच्या विकासा खातीर यत्न करचे अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी राष्ट्रपिता महात्मा गांधी हांकां 155व्या जयंतीच्या निमतान आर्गां ओंपताना सांगले. बापूंची पुराय जीण आमकां सत्य आनी अहिंसेच्या मार्गान मुखार वचपाक उर्बा दिता अशेंय तांणी आपल्या संदेशात म्हळा. गोयचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्ले हांणी महात्मा गांधी जयंती निमतान गोयच्या लोकांक परबी भेटयला. राष्ट्रपिता महात्मा गांधी हांकां आर्गां ओंपपाक तशेंच तांची मुल्यां तत्वां आनी तत्वज्ञानाचो उगडास करपा खातीर दर वर्सा उमेदीन हो दीस आमी मनयतात. महात्मा गांधीजी हांणी आपल्या पुराय जिणेंत अहिंसेची शिकवण दिली ते खातीर 2 ऑक्टोबर हो दीस आंतरराष्ट्रीय मळार आंतरराष्ट्रीय अहिंसा दीस म्हणून लेगीत मनयता. आमी गांधीजीक बापू म्हण वळखतात. ते शांतीकाय अहिंसा आनी सत्याचे प्रतीक जावन आसा अशें राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हळा. अहिंसा आनी प्रामाणीक वागणुकेचे आचरण करपी नवो समाज निर्माण करप हो तांचो उद्देश आशिल्लो. स्वातंत्र्या खातीर तांणी सत्य आनी अहिंसेच्या मार्गान दिल्ली झूज संवसारांतल्या फुडाऱ्यांक आपल्या अन्यायाआडच्या चळवळी खातीर प्रेरणादायी थारतली. महात्मा गांधीजींची जीण आनी तत्वांनी सगळ्या वर्गातल्या लोकांक प्रेरणा मेळ्ळी आनी त्या खातीर सगळ्या लोकांनी महात्मा गांधीजींच्या तत्वांचे आचरण करपाची गरज आसा अशें राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हळा. गोंय राज्यांतल्या ज्येष्ठ नागरिकांच्यो गरजो पुराय करपाक आदार दिवपा खातीर एअरटेललायन ही हेल्पलायन सुरू करपाक समाज कल्याण संचालनालयान काल अलंकित असायनमेंट लिमिटेड हांचे बरोबर समजिकाय कबलात केली. एअरटेललायन 1457 ही राष्ट्रीय हेल्पलायन भारत सरकारान ज्येष्ठ नागरिकांक मदत करपा खातीर सुरू केल्लो उपक्रम आसून ह्या राष्ट्रीय उपक्रमाची अंमलबजावणी राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्यान करपा खातीर सामाजीक न्याय आनी सशक्तीकरण मंत्रालय नोडल मंत्रालय आसा. ही हेल्पलायन टोल फ्री आनी 24 वरां कार्यरत आसून ज्येष्ठ नागरिकांक वायट प्रसंगाच्या वेळार आवश्यक म्हायती मार्गदर्शन भावनीक आधार आनी प्रत्यक्ष हस्तक्षेपाची मजत फुकट दितात. काल रवींद्र भवन मडगांव हांगा आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दीस कार्यावळीत समाज कल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर आणि अलंकित असायनमेंट लिमिटेडचे उपाध्यक्ष संजय भट आणि एल्डरलाईन हेल्पलाईन सुरू करपाच्या कबलातीची सय केली. सध्याचो भारत हो युवा राष्ट्र असा पण फुडल्या 10 वर्सात होच भारत ज्येष्ठ नागरिकांचो देश म्हण वळखतलो असे ह्यावेळार आमदार दिगंबर कामत हांणी सांगले. आयज ज्येष्ठ नागरिकांच्या गरजांकडेन लक्ष दिवन त्यो पुराय करपाची गरज असून ही प्रत्येकाची जबाबदारी आसा अशें तांणी सांगले. समाज कल्याण संचालनालयाचे संचालक अजित पंचवाडकर हांणी येवकाराच्या उलोवपांत ज्येष्ठ नागरिकां खातीर खात्या वतीन अंमलबजावणी करपी येवजण्यांची म्हायती ह्या वेळार दिली. इतले मजगतीं मडगांवच्या ज्येष्ठ नागरिक महासंघान रवींद्र भवनातूच घडोवन हाडिल्ल्या आनीक एका सुवाळ्याचें उक्तावण उदका स्रोत मंत्री सुभाष शिरोडकर हांणी केले. ह्या वेळार मडगांवचे आमदार दिगंबर कामत आनी फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय हाजीर आशिल्ले. गोंयांतल्या ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करून तांची म्हायती सरकारान एकठांय करची अशी सुचोवणी मंत्री शिरोडकर हांणी ह्या वेळार दिली. सरकारा कडेन अशी म्हायती तयार आसल्यार ज्येष्ठ नागरिकां मेरेन सरकारी योजना पावोवपाक सोपे जातले अशें तांणी सांगले. आदिवासी मंत्रालयाच्या प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियान येवजणेचो शुभारंभ करपा खातीर आयज 2 ऑक्टोबराक सकाळी 9:30 वरांचेर पर्वरी मंत्रालयात आयोजित केल्ली कार्यावळ मुखार धुकल्ला. अभियान शुभारंभ कार्यावळीची नवी तारीख उपरांत कळयतले अशें आदिवासी कल्याण संचालनालयान कळीत केला. दक्षीण गोंय जिल्हो न्याय दंडाधिकाऱ्यान काणकोण म्हालांतल्या पाळोळे जंक्शनार पागी वाट्या वटेन वचपी रस्त्याचेर एक हम प्रकाराचो स्पीड ब्रेकर घालून येरादारीक सुचोवणी दिवपी तक्ते लावपाचो आदेश दिला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.